नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP वृद्धीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अधोरेखित केली. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर लोकांचे प्राण वाचू शकतात, त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीनं तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. सध्या डिजिटल अटक, आर्थिक फसवणूक, सायबर बुलिंग अशा विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत, यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचा विष्णुदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 224 अंकांची वाढ झाली आणि तो 81,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 58 अंकांची वाढ नोंदवत 24,894 अंकाला बंद झाला. 12व्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने आणखी 2 पदकांची कमाई केली, त्यामुळे 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 7व्या स्थानावर पोहोचला आहे. भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने 286 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावात गुंडाळला होता. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 448 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.